आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 66% मतदान 10 राज्यांमधल्या 31 विधानसभा मतदारसंघात आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी काल मतदान। कालबाह्य कायद्याअंतर्गत केलेल्या 6 मुख्य संसदीय सचिवांच्या नियुक्त्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाकडून रद्द। 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आजपासून नवी दिल्लीत सुरू। ब्रिटिश लेखिका सॅमंथा हार्वे यांना ऑर्बिटल या कादंबरीसाठी 2024 बुकर पुरस्कार। आणि T20 क्रिकेट मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची 2-1 अशी आघाडी। आता सविस्तर बातम्या। विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झारखंडमध्ये 15 जिल्ह्यातल्या 43 मतदारसंघांमध्ये काल शांततेत मतदान पूर्ण झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 66% मतदानाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे 77% जास्त मतदान खरसावन इथे नोंदवलं गेलं। दुर्गम भागातून अद्याप आकडेवारी यायची असून त्यानंतर ही टक्केवारी वाढण्याची शक्यता असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी सांगितलं। काल 683 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं। सरायकेलामधून भाजपचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन, रांचीमधून राज्यसभा खासदार आणि झामुमोचे उमेदवार महुआ माजी, लोहरदगामधून काँग्रेसचे रामेश्वर ओराव, जमशेदपूर पश्चिममधून जनता दल युनायटेडचे सरयू राय तसंच इचागडमधून एजेएसयूचे हरेलाल महतो अशा महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। 10 राज्यांमधील 31 विधानसभा मतदारसंघ आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं। यामध्ये राजस्थानमधील 7, पश्चिम बंगालमधील 6, आसाममधील 5, बिहारमधील 4, कर्नाटकातील 3 आणि मध्य प्रदेशातील 2 जागांचा समावेश आहे। याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी काल पोटनिवडणूक झाली। केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जवळपास 65% मतदान झालं। झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या एकाच टप्प्यातील निवडणुकीसाठी रणधुमाळी अधिक तीव्र झाली आहे। आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कंबर कसल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। स्थानिक नेते पदयात्रा, प्रचार फेऱ्या, गृहभेटी अशा विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। तर उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत। कार्यकारी मंडळ कोणा व्यक्तींची मालमत्ता पाडून त्यांना अपराधी ठरवण्यासाठी न्यायपालिका म्हणून काम करू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। आरोपी व्यक्तींविरुद्ध अधिकाऱ्यांनी बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयानं काल हा महत्वपूर्ण निर्णय दिला। योग्य अधिकाराशिवाय कोणतंही पाडकाम हे अनियंत्रित मानलं जाईल असंही न्यायालयानं नमूद केलं आहे। कालबाह्य कायद्याअंतर्गत केलेल्या 6 मुख्य संसदीय सचिवांच्या नियुक्त्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाकडून काल रद्द करण्यात आल्या। न्यायमूर्ती विवेक ठाकूर आणि BC नेगी यांचा समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या सचिवांच्या सर्व सुविधा आणि विशेषाधिकार त्वरित प्रभावानं काढून घेण्याचे निर्देशही दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना दिली। 19व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी या महिन्याच्या 18 आणि 19 तारखेला ब्राझीलला जाणार असून त्यांचा हा 3रा अधिकृत ब्राझील दौरा आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील सुधसोना बेहीबाग या परिसरात सुरक्षा दलांनी आज पहाटेपासून नाकाबंदी आणि शोध मोहीम पुन्हा सुरू केली आहे। काल दुपारी या भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती। पोलीस सूत्रांनुसार परिसरात अडकलेल्या दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून नाकाबंदी अधिक कडक करण्यात आली आहे। अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू होत आहे. 2047 मधील विकसित भारत ही यंदाच्या मेळाव्याची संकल्पना आहे. यंदा झारखंड राज्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं असून बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य ही भागीदार राज्य आहेत. या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मेळाव्यात चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड, तुर्की आणि युएई सह विविध देश सहभागी होत आहेत. 18 तारखेपर्यंत पहिले 5 दिवस व्यावसायिक व्यापारासाठी मेळावा खुला राहणार असून त्यानंतर 27 नोव्हेंबरपर्यंत तो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ब्रिटिश लेखिका सॅमंथा हार्वे यांना ऑर्बिटल या कादंबरीसाठी 2024 बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. अंतराळावर आधारित त्यांच्या या पहिल्या पुस्तकासाठी हा पुरस्कार दिला जात आहे. ऑर्बिटल या कादंबरीतून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांच्या चमूची कथा एका वेगळ्या दृष्टिकोनातून जगापुढे मांडण्यात आली आहे. ऑर्बिटल हे ब्रिटनमधील सर्वात जास्त विकलं जाणारं पुस्तक असून गतविजेत्या 3 बुकर पुरस्कार विजेत्या पुस्तकांच्या इथं जागतिक नेत्यांना संबोधित करताना 2024 हे इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आगाऊ इशारा प्रणालीमुळे 10 पट परतावा मिळतो तसंच अत्यंत जास्त उष्णतेला प्रतिसाद देणारे व्यावसायिक सुरक्षा उपाय वर्षाला 360 अब्ज डॉलर्सची बचत करू शकतात. या मूलभूत संरक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी संयुक्त राष्ट्र कार्य करत असल्याचं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मेक्सिकोचे मेजर जनरल रॅमन गार्डाडो सांचेज यांची काश्मीरमधील संयुक्त राष्ट्र निरीक्षक संघटनेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. गार्डाडो अर्जेंटिनाचे रिअर अॅडमिरल गिलेर्मो रियोस मिशनचे प्रमुख आणि भारत आणि पाकिस्तानमधील युएन मिलिटरी ऑब्झर्व्हर ग्रुपचे मुख्य लष्करी निरीक्षक म्हणून काम करतील. जगभरातील लाखो लोकांवर परिणाम करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यासाठी आव्हान असलेल्या मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं आज जागतिक मधुमेह दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी हा दिवस मधुमेह प्रतिबंध, लवकर निदान, प्रभावी व्यवस्थापन आणि सर्वांसाठी उपचारांच्या सहज उपलब्धतेची गरज अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. 2023 मधील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार भारतात मधुमेहाचा प्रसार 10 कोटींच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तिसरा टी20 क्रिकेट सामना भारतानं 11 धावांनी जिंकला. या विजयामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं तिलक वर्माच्या नाबाद शतकाच्या आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 220 धावांचं उद्दिष्ट दिलं. दक्षिण आफ्रिकेचा डाव 208 धावांवर संपुष्टात आला. मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना उद्याच खेळला जाणार आहे. केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आज लखनौ इथं 8व्या वितरण उपयुक्तता संमेलन 2024 मध्ये प्रमुख पाहुणे असतील तर उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ऊर्जा आणि वीज क्षेत्रातील नवकल्पनांवर चर्चा होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 66% मतदान, 10 राज्यांमधल्या 31 विधानसभा मतदारसंघात आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी काल मतदान. कालबाह्य कायद्याअंतर्गत केलेल्या 6 मुख्य संसदीय सचिवांच्या नियुक्त्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाकडून रद्द. 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आजपासून नवी दिल्लीत. ब्रिटिश लेखिका सॅमंथा हार्वे यांना ऑर्बिटल कादंबरीसाठी 2024 बुकर पुरस्कार आणि टी20 क्रिकेट मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची 2-1 अशी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.